नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज पूर्व सिंहभूम जिल्ह्यांतल्या जमशेदपूर हांगा करंदीय भागांत संताली भाशेच्या ओल चिकी लिपीच्या शताब्दी समारंभाक उपस्थिती लायली. ह्या कार्यक्रमा वेळार राष्ट्रपतींनी ओल चिकी लिपीचे जनक पंडीत रघुनाथ मुर्मू हांकांय आदरांजली ओपली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राज्यांक उत्पादनाक प्रोत्साहन दिवपाचे, वेवसाय सुलभतेक चालना दिवपाचे आनी भारताक जागतीक सेवा क्षेत्रांतलो दिग्गज करपाचे आवाहन केले. भारत रोखडोच राष्ट्रीय उत्पादन अभियान NMM सुरू करतलो आनी प्रत्येक राज्यांत ताका सर्वोच्च प्राधान्य दिवंक जाय, जागतीक कंपन्यांक आकर्षित करपाक मुळाव्यो सुविधा निर्माण करूंक जाय अशें तांणी म्हळां. विकसीत भारत रोजगार आनी अजीविका मिशन ग्रामीण कायद्या खातीर फाटल्या 7 वर्सांच्या सरासरी वाटपाच्या तुलनेत बहुतेक राज्यांक 17,000 कोटी रुपयांचो निव्वळ फायदो जावपाची शक्यताय आसा. ह्या कायद्यान 20 वर्सां पोरण्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदो 2005 सुवात घेतल्या. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संशोधन अहवाला प्रमाण ह्या कायद्याक लागून राज्यांक एकूण निधी वितरणात सुदारणा जातली. अहवालात अशें अधोरेखित केलां की विकसीत भारत जी रामजी फ्रेमवर्कावरवी आदीच्या मनरेगाची पुनर्रचना परिवर्तनकारी पद्धती आनी धोरणां एकत्रीत करपाचो प्रयत्न करता. स्पर्धात्मक प्रकल्प वळख, उत्पादक मालमत्ता निर्मिती, वाडीव उत्पन्न निर्मिती आनी कार्यक्षम देखरेख यंत्रणेकडे संबंधित आव्हानांक तोंड दिवपाचे लक्ष केंद्रीत करतले. SBIचे मुख्य अर्थीक सल्लागार डॉ सौम्यकांती घोष हांणी बरयल्ल्या ह्या अहवालात अशें नमूद केलां की विकसीत भारत जी रामजी कायद्याचो उद्देश सगळ्या स्तरांचेर रोजगार निर्मिती, पारदर्शकता, नियोजन आनी जबाबदारी मजबूत करतना संरचनात्मक कमकुवतपणा पयस करप आसा. पुड्डुचेरी हे अभिमानाचे शार आसा, जाणे शतकान शतकां जगाक फक्त देशाच्या प्राचीन संस्कृतेचेच न्हय तर प्रेम आनी समावेशकतेची शाश्वत मूल्याय सांगल्या अशें उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी म्हळां. उपराष्ट्रपती म्हणून केंद्रशासित प्रदेशाच्या पयल्या भेटीत ते पुड्डुचेरीत उलयताले. उपराष्ट्रपतींनी म्हणले की पुड्डुचेरीन आपली सांस्कृतीक उत्कृष्टता काळजीपूर्वक सांबाळ्या. सुब्रमण्यम भारतीय, VVS अय्यर आनी भारतीदासन यासारख्या प्रख्यात कवी आनी विचारवंतांनी ह्याच मातीत तमीळ भाषेक ज्ञानाचो दीपस्तंभ केला हाची याद तांणी करून दिली. आकाशवाणीचेर केल्ल्या मन की बात कार्यावळीत उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वदेशी उत्पादनां लोक आतां खरेदी करतात आनी तांचे मदीं हे विशीं उमेद आसा अशें सांगलें.
स्वदेशी को लेकर भी लोगों का उत्साह खूब दिखाई दिया. लोग वही सामान खरीद रहे हैं जिसमें किसी भारतीय का पसीना लगा हो और जिसमें भारत की मिट्टी की सुगंध हो. आज हम गर्व से कह सकते हैं 2025 ने भारत को और अधिक आत्मविश्वास दिया है.
मन की बात हो अशा लोकांक मुखार हाडपाचो एक यत्न आसा जे फक्त पारंपारीक कलाक मुखार व्हरपी न्हय तर थळाव्या लोकांचे सक्षमीकरणूय करतात अशें प्रधानमंत्र्यांनी म्हणले.
मन की बात ऐसे लोगों को सामने लाने का भी मंच है जो अपने परिश्रम से ना सिर्फ पारंपरिक कलाओं को आगे बढ़ा रहे हैं बल्कि इससे स्थानीय लोगों को सशक्त भी कर रहे हैं. मणिपुर के चुरा चांदपुर में मार्गरेट राम थारसी MG उनके प्रयास ऐसे ही हैं. उन्होंने मणिपुर के पारंपरिक उत्पादों को, वहां के हैंडीक्राफ्ट को, बांस और लकड़ी से बनी चीजों को एक बड़े विजन के साथ देखा और इसी विजन के कारण वो एक हैंडीक्राफ्ट आर्टिस्ट से लोगों के जीवन को बदलने का माध्यम बन गई. आज मार्गरेट जी की यूनिट उसमें 50 से ज्यादा आर्टिस्ट काम कर रहे हैं और उन्होंने अपनी मेहनत से दिल्ली समेत देश के कई राज्यों में अपने प्रोडक्ट्स का एक मार्केट भी डेवलप किया है.
काल रांचीत बायलांच्या हिरो हॉकी इंडिया लीग HIL 2025-26 हंगामाच्या सलामीच्या सामन्यात स्पिरिटेड SG पायपर्स पंगडान रांची रॉयल्साचो 2-0 असो पराभव केलो. भारतीय हवामान खात्यान ह्या म्हयन्याच्या 31 तारखेमेरेन हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आनी बिहारात दाट ते सामके दाट दुखे पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडल्या 2 ते 3 दिसांत अंदमान आनी निकोबार जुव्यार गडगड आनी वीज पडपाचो अदमास IMD उक्तायला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.